محترم مولانا صادق اکرمی ندوی صاحب کا درس حدیث اسلامی افکار میں پیش خدمت ہے۔
بسم اللہ الرحمن الرحیم، الحمد للہ رب العالمین، الصلاة والسلام على سید المرسلین سیدنا محمد وآلہ وأصحابہ وأزواجہ وأہل بیتہ وذریاتہ اجمعین، اما بعد، عن معاذ بن انس رضی اللہ عنہ ان رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم قال من ترك اللباس تواضعا لله وهو يقدر عليه دعاه الله يوم القيامة على رؤوس الخلائق حتى يخيره من أي حلل الإيمان شاء يلبسها. وعن عمرو بن شعيب رضي الله عنه عن أبيه عن جده قال قال رسول الله صلى الله عليه وسلم إن الله يحب أن يرى أثر نعمته إن الله يحب أن يرى أثر نعمته على عبده، أو كما قال عليه الصلاة والسلام. أستغفر الله أستغفر الله أستغفر الله ربي من كل ذنب وأتوب إليه وأسأله التوبة والمغفرة. اللهم صل على محمد وعلى آل محمد كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. اللهم صل على محمد وعلى آل محمد كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. اللهم صل على محمد وعلى آل محمد كلما ذكره الذاكرون وكلما غفل عن ذكره الغافلون. لباس عبارات نبوی ہدایات کا سلسلہ جاری ہے۔ کتا تھا جو کہ احادیث ہم نے سمے آئی دی، لیکن لباس کون کے قسمہ تو جائز ہے کارکمان کسی گھالو کا اس کپڑے یہ حد کا ایسے عملہ سے روکا ابلیا سے روکا تو یہ وضاحت ہم کے سمے آئی دی۔ لیکن انسان جو کہ کپڑے گھلتا یہ کپڑا اپنے تیرے مقاصد تیرے اغراض تیری نیت مختلف رہتا ہے، تیرے بارہ رہے جو کپڑے گھلتا یا گھل لیں گھلتا ہے تیرے کھیکا گھلتا گھل لیں تیرے کھیکا گھل لیں دونوں حدیثیں تیرے کا سمجھ ایشم تھے انہیں لباس بدر دکھن دے جی کہا کرو جی مان صاحب تے طاقت ہوں چی باوجود توازوان اللہ راضی کرو جا سو تو بھلی زیادہ قیمتی لباس استعمال کرنا ہے بھلی تھوڑا گھلو سکتا لیکن تو ایک توسط یعنی درمیانی انداز کا رہا تھا اس طرح جن کپڑے گھلو سکتا شریر دائرہ تر ہم کو گھلو سکتا لیکن ایک مانتا ہے یہ زورہ جھکون دے سے درمیانی انداز کا پورا جاتے ایسے تیز تھاؤ کو جھکون دے سے مانو بے انتہا قیمت دن کپڑے گھلتا سنتا ترین جھکون دے سے ناجائز کا سوال نہیں گا ان کا جھکون دے سے دلاب تک رہا تھا نہیں تو کہ اپنی حیثیت ظاہر کو رہتا فخر رہتا اپنی بڑائی کا اظہار رہتا اپنا اپن کپڑے گھٹلا میں ذرا اپن کو ذرا کھلتا بھیتر ہاں اپنی نگاہ تو کون جچتا ایک چیز پیدا آتا ہے پوچھ بلتا تھا اپنا اپن کا مرخوجے لباس اگر قیمتی گھروں یہ چیز اگر پیدا جاتا ہے تو نہیں ممنوع ہے دلاسا میں جائزہ کہوں گا اپنے کپڑے گھڑوں جو ڈالتا ہوں تین جو کہ اپنے اپنے اوپر کا اثر جاتے ایسے تھی کپڑا تو اگر کپڑا تو اثر جو کہ ہو جاتا تکبر پیدا رہتا طرف یعنی دوسرا اوپر جو کہ اپنا بوز اور کھوجے اوپر اور کھوجے یہ چیز پیدا رہتا دوسرا مقابلہ آپ ان جو کہ ایسے بہتر یہ چیز دہنا دے دیتا یا کون دو قسمہ جی ہے قسمہ جی تبا جی تجھے یہتا ترمی کون دے سے جیسے بتا جو کون دے سے تی مومانے دے سے اور انتجا علاوہ جو کون دے سے مانو طاقت ہوں چے باوجود اس سادگی چی حد بھی تر رہتا نکی کپڑے گھلتا نکی کپڑے گھل جے منع نہیں نکی کپڑے گھل جے منع نہیں یعنی एक हस्त किमती कपडे घालचो को मना नाही. दोन्ही नमुने आमच्या साम्य असे नियतो पर असे मामला सगळं आपलं इरादा आणि आपल्या मकसदा उपर असे सांगा. ताकद राहूचे बावजूद माणूस दुखून ते घाल नाही आणि मकसद सिर्फ अल्ला राजी करतो असे त्याचे असतो का इनाम अल्ला तारा आखरे ते धरळा ते पहिले अतिशय बयान करून गेला. ते मुआझ इब्न अनस रजी अल्लाहु अन्हु फरमातात आमचे रसूल अल्लाचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमले ते जे कोण लिबास सोडतलो तवाजुआन अल्लाह अल्लाह समे झुकूच्या सगळं हो लिबास घातला मुळे दिलाब तर फखर पैदा होतो ना खा भली किमती घातला निको असर पडते ना ते बेते उपर का सब सोडता ते वह यकदीरु आले घालू सकता ताकद ऐसे घालूची एक घालणार त्या कियामते सा अल्लाह ते काप होतो समय राहतला कियामते सा कोणी काय करायचं ते राहूचे ना तमाम खलायक मौजूद होतात ना कियामते सा तिघा जे कोण इज्जत मिळतली समा समय इज्जत तिघा अगर खुदा न खास्ता काही झाले मामला ते हक्के पर अल्लाह आमचे अहमद हिफाजत करो ती जिल्लत समा समय अल्लाह मुजीद उनकी हिफाजत करो. तर अल्लाह तला अला रूसिल खलायक रूसिल खलायक तमाम मजमा समय समा समय अल्लाह तला आपतो एका आपतो इज्जत देऊन जातो आपण हत्ता युखयिरहु अल्लाह तला त्याका इख्तियार देतलो इमानाची जेटले जोडे असे साहेब इमाना अल्लाह तला जेव्हा दाता करतलो इमानवाले एकच दर्जाचे राहणार ना दर्जा कम राहता आपण त्यांना उपर राहता पण त्यांना उपर राहता कोणी आला दर्जाचे राहता मुसलमान इमानाचे जे कोणते दर्जा देशे अमालचे जे कोणते दर्जा आहेत ते एक बार अल्ला तर नमाज तो लोक आम देतात ते आणि हर एक लाचं जे कोणते जोडा अलग राहतलो त्याची सुगडाई अलग राहतली त्याची किंमत अलग राहतली एक आम जनती वाटे एका जे कोणती लिबास राहतो दुनिया माफी अजून बेहतर असेल लोकच एक मामूली से मामूली लिबास जनतेचो आले जनतो ते समय सगळी दुनियाची किंमतच नाही काही लिबास तर सगळं भरली उपरलो उतरलो सगळं सगळे जिस्मात लिबास भरली भरली चीज आले धाकटेले एक मामूली रुमाल दुखून द्यायचे एक हाता घालचे मुदी असे त्याचे एक पुढं दुखून द्यायचे सगळी दुनिया एक मतानं पन्नासो मत मग मिळणार नको ते एक पुढाची किंमत जाऊ शकेन एक पुढाची एक लिबासची किंमत जाऊ शकेन ते अलग जप नाही त्याचे बावजूद अहले जन्नतचे दर्जा असे बेहिसाब दर्जा आहे अल्ले दर्जात जो कोणते असे ते मुकाबला त्यानं होयलो दर्जा त्यानं ज्यादा किमती सात चीज किमती चीज जो कोणते एक दर्जा बढलो बळा सव्वाच बढले आजकाल जो कोणते हॉस्पिटल जो कोणते काय असे आम जे ऑर्डनरी जो कोणते जे हालात जो कोणते असे मामले येऊ का सव्वाच चार्जेस कम जातात होय का ना आणि जरा स्पेशल रूम भेटला जो कोणते हे त्याचे एतमानान सव्वाच चार्ज बढले वाढले डॉक्टर डॉक्टर फीज वाढली नर्साची फीज वाढली सवलत वाढली त्याला त्याची फॅसिलिटी आणि त्याची सवलत देते वाटत एक दर्जा वाढलो दुनिया तर इशे असे आखरे तर कडले राहतले जेटले दर्जा वाढतलो जेटले अहले इमान होते अल्लाह ताला जे कोण त्याचे त्यांचे अलग अलग लिबास अजीब अजीब लिबास नजर ठहर नाही की खूबसूरती आम्ही अंदाजा लावू शकेन अंदाजा लावू शकेन दुनिया दुनिया नुबरे ते सगळे तर अल्लाह ताला त्याका इख्तियार का देतलो ते अहले इमान ते जे कोणते कपडे आहे ते हिसाब समज घेऊन तुका मनातलो घेत घेते एका ह्याच्या पण सोडतो लागला इज्जत नाही समा समय किती वेळी इज्जत झाली अल्लाह अकबर काय तुम्हा आम्ही शिको करू बस आमच्याकडे ताकद आहे घेऊ शकता लेकिन नाहा ते जर का मातो घालले का लावचे पडला का लावचे पडला उभी तशी अल्ला ते जाती ते जे कोणते असे अल्लाचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगला ए जुमरा तर आमचा सुमार झालो एक जिंदगी एक मजबात इशी केला ते घेऊन जे कोणते बेहिसाब कपडे आहे कोण कधी घालू शकता मना थोडं घेणे त्यात आणि त्याच्या अलावा जे तर मी तस्करा केलो ते इन्सान दुकानदार हमेशा दरम्यानी अंदाज पर राहू राहूच्या बावजूद ते मुस्तहब असे मुस्तकल बाप कायम केला इमाम नवी रहमतुल्लाह आणि तवाजू बलन हो ते तो मतलब जो कोणते असे एकदम ते नखाजाली कपडे घालूचे एकदम हकीर दाखवूचे माणसाची निगा तर त्याची कोण इजाजत दिला जर माणसाकडे नाही एकदम गरीब वाटे तरी तुझी कुवत नाही तरी बिलकुल जो कोणते एकदम आखरी दर्जा धाकरी कपडे घालता तरी ठीक आहे ब्लडर, पुढे काही नाही. ज्या काही शरीर भरत असे दिने सबब करता, दिन मकसद हासिल करते सबब, ते काही जे असे त्याच्या अलावा दिला कोणतो सबबचे जे कोणते ते माणूस आपला आपण सलील करता. हालांकि एकडे सवद असे जरूरत नाही त्या कधी शर्यते तो पसंत करून गेला. अल्लाह ताला दिला ते कोणती चीज कोणत्या नेमत दिला ते ती नेमत असर आमच्या उपर अल्लाह ताला पळवून चाहता. दुसरी हदीस ते कर ते आम्र बिन शुएब आपले बापा आणि आपल्या आपल्या आजा ते रिवायत करतात की अल्लाचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावले इन्नल्लाह युहिब्बु अन यरा असर नेमतिही अला अब्दिही. अल्लाह ताला आपल्या बंदा उपर आपली नेमत जो असर पळवून चाहता दिला ते खूप जाहीर जाऊन का झालं. एक साहबी नबी करीम स्वातंत्र्य खिदमत राहिले कपडे निकीन होते केसपण बिघडून होते हाची कपडे एकदम गरीब माणसाची कपडे होते. हालांकि अल्लाह दिल्ली माणसे होते बेकरीन स्वामी निवड पुसले तेवढे काय असे काम अल्लाह तुला भरले असे भरले माल मावीसी हे ते असे असे तरी दुखवून त्याचे ही दुखवून ते जाहीर जो असे बिलकुल अलग असे अल्लाह तुका दिला ते अल्लाह ताला आपली नेमत तो असल तुझी जिस्मावर पळवून चाहता. गेल्लो माणूस सावकार माणूस गनी माणूस कधी एक मामूली लिबासात तर राहतलो आम गरीबाच्या लिबासात राहतलो तरी माणसे त्याच्या का तवक्कात कायम करतलो. गरीब माणसे गरीब माणसा मालदार माणसा असे तवक्कात राहता त्यालाच राहू मालदार तर जाऊ कोण साहेब साहेब सर्वच माणूस वाटे आणि माणसा केले हो फुलावणं माणूस देऊन द्या अल्ला त्याला एका दिला द्या आपली जरूरत पण माणूस तेकडे होता तर तेकडे तेही जाहीर कर इशी असे माणूस तुझी होतो तेकडे गरीबा का कळत त्याच्याकडे काय असे काय करू शकत नाही त्याला त्या कल्ले माणसा आपल्याकडे अतिशय जुळून घाला माणसा येतील ही नियते नगर घालता ठीक आहे तर डबल सवाब त्याला मी अल्लाची नेमत जाहीर करतो एक सवाब अलग त्याच्या अलावा माणसा गोरोबा फुकारा मसाकीन की जो कोणते आपल्याकडे यमच्या सबब जो कोणते तो सबब झालो कापडाच्या झरियान जो कोणते ते घर निघायचे हे कापडे निघायचे मालदार म्हणून तिकडे गेला आमची मकाशी आमची जरूरत पुरा जात नाही तिची अल्ला ताला नोकरी असो शर्यत जो कोणते जे इन्साना सबो धावचे बावजूद मलंग जाऊन जो कोणते दुनिया सोडून कोणत्या हार भीतर राहून हे पसंत कर नाही कोणते सामा भीतर राहूनचे सामाची जरूरत ओळखूचे अल्लाह ताला दिला ते की दौलत ती नेमत दुसरा सबब इस्तेमाल करते वो कमाल असलो आपली नेमत आपण घेऊन घेतो नाही दुनियाडून ओतलो बोला भल्ली ते मालदार इथे राहतात ते वाक्यातून जो कोण ते अल्लाह ताला त्याने भल्ली दिला ते लेकिन ते अन्न आपली जात सबब इस्तेमाल करतात या बाज आणि सिर्फ आपली जात उपरच आपल्या मिरितळावर बाकी दुनियाचे त्यांच्याकडे पडला ते दुनिया सोडून पोहोचते अल्लाकडे हिसाब देते हे जाणं बेहतर का करता आमची दौलती गोरबा फुकारा मसाकीन फायदा ओखलो केतो आयले म्हणजे वापस फेडवण्याचे आमच्याकडे असे तरी बाज दुकान माझे येता ये पाहते ये मागीर ये जरा आपलं जरा जमावचं असं कधे हे अल्लाह ताला नापसंत आज आज ती दौलत असे पाहते तिची दौलत बाकी हा नाही अल्लाह ताला आणि आमचे कोणाक तकलीफ पाहू नये बहरहाल सलीफ जो कोणते हाती आमचे समजे येते असे तर हे बातमी सिलसिला दिला आपते जो कोणते इंसान ही चित्र घेऊन जे कापले जाऊ आपलं घडला मग अल्लाचा आपलं ताल्लुक गाव अल्लाची नेहमत ओळखो अल्लाचा शुक्र अदा करू का झालं उलटान फखर पैदा झालो तरी अल्ला ताला ही चीज नापद नाही अल्ला ताला तुमचा सामा कामदी तुम्ही अदा करो करीम सुलवासमची इतबा नसीब اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وعلى سيدنا ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار رب ارحمهم وارحم رمضان صغيرا وصلى الله تعالى على خير خلقه محمد وعلى آله وصحبه أجمعين.